मजेदार समय मैक्स के साथ।
Freizeit Spaß mit Max।
मैक्स अपने प्रिय शौक के बारे में बताता है, जैसे कि वो पेंटिंग करना और फुटबॉल खेलना पसंद करता है और अपने सप्ताहांत कैसे बिताता है।
Max erzählt von seinen liebsten Hobbys, wie gerne malt und Fußball spielt und wie seine Wochenenden verbringt।
हर शनिवार मैक्स एक चित्र बनाता है।
Jeden Samstag malt Max ein Bild।
वो जानवर बनाना पसंद करता है।
Malt gerne Tiere।
सुबह में वो अपने खेल के जूते पहनता है।
Am Morgen trägt seine Sportschuhe।
मैक्स हर रविवार फुटबॉल खेलता है।
Max spielt jeden Sonntag Fußball।
ये उसे मजा देता है।
Das macht ihm Spaß।
खेल के बाद मैक्स आइसक्रीम खाता है।
Nach dem Spiel isst Max Eis।
शाम में मैक्स टीवी देखता है।
Am Abend sieht Max fern।
उसका पसंदीदा शो एक जानवर शो है।
Seine Lieblingssendung ist eine Tiershow।
इसके बाद मैक्स एक किताब पढ़ता है।
Danach liest Max ein Buch।
कभी कभी मैक्स किताब में चित्र बनाता है।
Ab und zu zeichnet Max im Buch।
मैक्स को फोटोग्राफी भी पसंद है।
Max liebt auch Fotografie।
वो बहुत सारे चित्र बनाता है।
Macht viele Bilder।
सप्ताहांत में वो पार्क में जाता है।
Am Wochenende geht in den Park।
वो अपनी कैमरा साथ ले जाता है।
Nimmt seine Kamera mit।
वो फूल और पेड़ की फोटो लेता है।
Fotografiert Blumen und Bäume।
फिर वो घर जाता है।
Dann geht nach Hause।
वो अपने परिवार को फोटो दिखाता है।
Dort zeigt seiner Familie die Fotos।
मैक्स अपने खाली समय का आनंद लेता है।
Max genießt seine Freizeit voll।
कैफे में एक दिन।
Ein Tag im Café।
अन्ना एक कैफे जाती है और विभिन्न पेय और केक के नाम सीखती है।
Anna besucht ein Café und lernt die Namen verschiedener Getränke und Kuchen kennen।
वो जर्मन में ऑर्डर करती है और वेटर से बात करती है।
Sie bestellt auf Deutsch und unterhält sich mit dem Kellner।
अन्ना को कॉफी बहुत पसंद है।
Anna mag Kaffee sehr।
वो एक कैपुचिनो ऑर्डर करती है।
Sie bestellt einen Cappuccino।
वेटर उसका पेय लाता है।
Der Kellner bringt ihr Getränk।
अन्ना मुस्कुराती है और धन्यवाद देती है।
Anna lächelt und bedankt sich।
वो अपनी कॉफी का आनंद लेती है।
Sie genießt ihren Kaffee।
फिर वो एक सेब का केक आजमाती है।
Dann probiert sie einen Apfelkuchen।
ये मीठा और स्वादिष्ट है।
ist süß und lecker।
अन्ना एक टुकड़ा चॉकलेट केक पूछती है।
Anna fragt nach einem Stück Schokoladenkuchen।
वेटर उसे ये लाता है।
Der Kellner bringt es ihr।
केक बहुत स्वादिष्ट है।
Der Kuchen ist sehr köstlich।
अन्ना खुश और संतुष्ट है।
Anna ist glücklich und zufrieden।
वो वेटर से अलविदा कहती है।
Sie verabschiedet sich vom Kellner।
कैफे में एक सुंदर दिन था।
Es war ein schöner Tag im Café।
मारी का नया घर।
Maries neues Zuhause।
मारी एक नए घर में जाती है और विभिन्न कमरे बताती है।
Marie zieht in eine neue Wohnung und beschreibt die verschiedenen Räume।
वो बताती है कि कैसे वो अपने कमरे को सजाती है और वो आसपास क्या करती है।
Sie erzählt, wie sie ihr Zimmer dekoriert und was sie in der Umgebung unternimmt।
जब तुm कमरे में प्रवेश करते हो, तो बाईं ओर उसका बिस्तर देखते हो।
Wenn du dein Zimmer betrittst, siehst du ihr Bett links।
दाईं तरफ एक मेज है।
Auf der rechten Seite steht ein Schreibtisch।
मेज सफेद और बहुत आधुनिक है।
Der Tisch ist weiß und sehr modern।
मारी के पास मेज पर बहुत सारी किताबें हैं।
Marie hat viele Bücher auf dem Tisch।
उसके पास एक छोटा बगीचा भी है।
Sie hat sogar einen kleinen Garten।
वहाँ वो सब्जियाँ और फूल लगाती है।
Dort pflanzt sie Gemüse und Blumen।
उसकी रसोई में एक बड़ा फ्रिज है।
In ihrer Küche gibt es einen großen Kühlschrank।
वो इतालवी व्यंजन बनाना पसंद करती है।
Sie kocht gerne italienische Gerichte।
लिविंग रूम में उसके पास एक आरामदायक सोफा है।
Im Wohnzimmer hat sie ein bequemes Sofa।
यहाँ वो अक्सर टीवी देखती है।
Hier schaut sie oft fern।
बाथरूम भी एक बड़ी शॉवर के साथ आधुनिक है।
Das Badezimmer ist ebenfalls modern mit einer großen Dusche।
मारी को देर तक शावर लेना पसंद है।
Marie liebt es, lange zu duschen।
आसपास कई पार्क हैं।
In der Umgebung gibt es viele Parks।
मारी को घूमना पसंद है।
Marie geht gerne spazieren।
सप्ताहांत में वो अक्सर साइकिल चलाती है।
Am Wochenende fährt sie oft mit dem Fahrrad।
मारी को उसका नया घर बहुत अच्छा लगता है।
Marie findet ihr neues Zuhause sehr schön.
Anayas Yatra.
Der spontane Ausflug.
Tom aur uske dost ek anayas baithak ka yojana banate hain.
Tom und seine Freunde planen ein spontanes Treffen.
Ve charcha karte hain ki ve kahan jayenge, kaun shamil hoga, aur ve sanyukt samay kaise bitayenge.
Sie diskutieren, wohin sie gehen, wer mitkommt und wie sie die gemeinsame Zeit gestalten.
Tom sujhav deta hai ki ve samudra tat par ja sakte hain.
Tom schlägt vor, sie könnten an den Strand gehen.
Uske dost sehmat hain.
Seine Freunde stimmen zu.
Ve dopahar mein milne ka nirnay lete hain.
Sie vereinbaren, sich am Nachmittag zu treffen.
Tom apne saman ko pack karta hai.
Tom packt seine Sachen.
Uska bag kitabon aur nashte se bhara hua hai.
Seine Tasche ist voller Bücher und Snacks.
Dopahar mein wo apne doston ke saath milta hai.
Am Nachmittag trifft er sich mit seinen Freunden.
Ve ek saath samudra tat par jate hain.
Sie fahren zusammen an den Strand.
Samudra tat par kai log hain.
Am Strand gibt es viele Menschen.
Tom aur uske dost apne liye ek jagah dhoondte hain.
Tom und seine Freunde finden einen Platz für sich.
Ve tat par khel khelte hain aur samudra mein tairte hain.
Sie spielen Strandspiele und schwimmen im Meer.
Suraj chamakdar hai.
Die Sonne scheint hell.
Thodi der baad ve apne nashte khate hain.
Nach einer Weile essen sie ihre Snacks.
Hansi aur khushi ke saath din jaldi beet jata hai.
Der Tag vergeht schnell mit Lachen und Freude.
Jaise hi suraj doobta hai, ve apna saman pack karte hain.
Als die Sonne untergeht, packen sie ihre Sachen.
Khush hokar ve ghar wapas jate hain.
Glücklich fahren sie nach Hause zurück.
Samay ke saath media ka parivartan.
Medien im Wandel der Zeit.
Paramparagat samachar patron se digital platformon tak media ke vikas aur iski sanchar par prabhav ka drishtikon.
Ein Rückblick auf die Entwicklung der Medien von traditionellen Zeitungen zu digitalen Plattformen und die Auswirkungen auf die Art und Weise, wie Menschen kommunizieren.
Purane samay mein samachar patra jankari ka mukhya madhyam the.
In alten Zeiten waren Zeitungen das Hauptmedium der Information.
Radio aur television ne media paridrishya mein kranti lai.
Radio und Fernsehen brachten eine Revolution in der Medienlandschaft.
Internet ne media ko puri tarah se badal diya hai.
Das Internet hat die Medien vollständig transformiert.
Social media platformon ne sanchar ke tareeke ko phir se paribhashit kiya hai.
Soziale Medienplattformen haben die Art der Kommunikation neu definiert.
Ab log internet ke madhyam se turant samachar prapt karte hain.
Menschen erhalten nun Nachrichten sofort über das Internet.
Isne samachar prasaran ki vidhi ko gatishil bana diya hai.
Dies hat die Art der Nachrichtenverbreitung dynamisch gemacht.
Blog aur vlog vyaktigat drishtikon pradan karte hain.
Blogs und Vlogs bieten individuelle Perspektiven.
Isne utpadakon aur upbhoktaon ke beech ki seemaon ko dhundhla kar diya hai.
Dies hat die Grenzen zwischen Produzenten und Konsumenten verwischt.
Streaming seva ne classic prasaran ko badal diya hai.
Streaming-Dienste haben klassischen Rundfunk ersetzt.
Ye on-demand manoranjan pradan karta hai.
Dies bietet eine on-demand Unterhaltung.
Digital patrikaen aadhunik vikalp hain.
Digitale Magazine sind eine moderne Alternative.
Ve paryavaran ke anukool aur aasani se sulabh hain.
Sie sind umweltfreundlicher und leicht erreichbar.
Saath hi digital suraksha ki chunautiyan bhi hain.
Zugleich gibt es Herausforderungen der digitalen Sicherheit.
Data suraksha ek garam vishay ban gaya hai.
Datenschutz wird ein heiß diskutiertes Thema.
Artificial Intelligence aadhunik media mein mahatvapurn bhumika nibhati hai.
Künstliche Intelligenz spielt eine wichtige Rolle in modernen Medien.
Ye samagri ke nijikaran mein madad karti hai.
Sie hilft bei der Personalisierung der Inhalte.
Bhavishya ke media aur bhi adhik interactive honge.
Zukünftige Medien werden noch interaktiver sein.
Pradyogiki media paridrishya ko jari rakhegi.
Technologie wird weiterhin die Medienlandschaft formen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.